ते खोजले मिलले नाही मान रहे तब मिलले भक्त मित्र सुग्रीव
अपाहर।